सर्वांना भावपूर्ण नमस्कार. गुरुदेवांच्या भावपूर्ण स्मरणाने, त्यांच्या आळवणीने आजच्या भावसत्संगाला आरंभ करूया. गुरुदेवांचे स्मरण करूया. गुरुदेवांचे स्मरण करतात आपल्या डोळ्यासमोर गुरुदेवांचे सुंदर, मनमोहक तसेच तेजोमय रूप दिसू लागले आहे. त्यांच्या दिव्य रूपाचे साक्षात दर्शन घडू लागले आहे. आपले अंतरंग गुरुकृपेने अनुभवलेल्या सुंदर भावक्षणांच्या स्मरणाने डोलू लागले आहे. भगवंत आपल्या अंतरंगामध्ये भावजागृती करत आहे. अशा या भावमय स्थितीमध्ये गुरुदेवांच्या परमचरणी शरण जाऊन त्यांना भावपूर्ण प्रार्थना करूया. हे गुरुदेवा, आपल्या सुंदर दिव्य भावक्षणामुळे आमचे हृदय मंदिर आपल्याप्रतीच्या भावभक्तीने भरून गेले आहे. हे भगवंता, आमच्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपणच आम्हाला आपली चैतन्यमय ऊर्जा, आपले प्रचंड तेज, आपली शक्ती या माध्यमातून प्रत्यक्ष प्राणवायू प्रदान करत आहात. आम्हा सर्व साधकांना आपण श्वास प्रदान करत आहात. हे गुरुदेवा, आमचा एक एक श्वास ही आपलीच कृपा आहे. हे गुरुराया, आमचे जन्मदाता, कर्मदाता, सर्व काही आपणच आहात. आमच्या प्रत्येक श्वासावर आपलाच अधिकार आहे. हे भगवंता, आपण देत असलेल्या प्रत्येक श्वासाद्वारे आम्हाला आपल्या चरणांशी समर्पित होता येऊ दे. हे गुरुमाऊली, आपल्या चरणी आम्हा सर्वांची कोटी कोटी अनंत कोटी वेळा प्रार्थना आहे. सृष्टीकर्ता, पालनकर्ता तसेच अनादि अनंत अशा साक्षात गुरुदेवांच्या चरणी श्लोकाच्या माध्यमातून आपण भावफुले अर्पण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्व गुरुभक्तांना माझा भावपूर्ण नमस्कार. गुरुदेव भावसत्संगातून आपल्याला पुष्कळ आनंद देत आहेत, भाव अनुभवायला देत आहेत. आपल्या आनंदासाठी प्रत्येक भावसत्संगामध्ये नवीन नवीन सूत्रे घेऊन येत आहेत. एखादे मिटलेले फूल उमलावं आणि त्या फुलाचा दिव्य सुगंध सर्वत्र पसरावा, त्याचप्रमाणे भावभक्तीचे महात्म्य असलेल्या विविध पाकळ्या गुरुदेव आपल्यासमोर उलगडत आहेत. त्याचा दिव्य सुगंध आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून आपल्या सर्वांचे अंतःकरणसुद्धा प्रफुल्लित करत आहे. भावभक्तीच्या दिव्य पुष्पातील एक पाकळी म्हणजे नागदेवतांची भक्ती. ही सुंदर पाकळी गुरुदेवांनी आपल्यासमोर उलगडली. सध्या चातुर्मास चालू आहे. चातुर्मास हा ईश्वरी उपासना आणि व्रतवैकल्यांचा काळ आहे. अशा या चातुर्मासामध्ये आपण भावभक्ती वाढवण्याचे व्रत घेऊया. या चातुर्मासामध्ये भावभक्ती वाढवण्याचे व्रत घेऊन आपण सर्वांनी भगवंताचा कृपाशीर्वाद प्राप्त करूया. श्रावण मासातील पहिला सण असलेल्या नागपंचमीनिमित्त आपण नागदेवतांची भक्ती साक्षात अनुभवली. आता श्रावण मासातील पुढील सणांच्या निमित्ताने भगवंत आपल्याला भावभक्तियुक्त कोणता दिव्य अमृतकुंभ देत आहे ह्याचीही प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. श्रावण महिन्यातील दुसरा सण आहे रक्षाबंधन. या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण आपले सर्वस्व असलेल्या भगवंताशी नातं दृढ करून भगवतचरणी समर्पित होऊया. रक्षाबंधन हा बहीण आणि भाऊ यांच्यातील प्रेम दर्शवणारा पवित्र सण आहे. या निमित्ताने भगवंत आज आपल्याला बहीण आणि भाऊ यांच्यातील नातं कसे असावं हे प्रत्यक्ष शिकवणार आहे. यासाठी आपल्यासमोर तो कोणता आदर्श ठेवणार आहे, बहीण आणि भाऊ याचा आदर्श ठेवण्यासाठी आज आपल्याला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्या विश्वामध्ये तो घेऊन जाणार आहे. मायेच्या विश्वातील सर्व नात्यांच्या पलीकडे जाऊन भगवंताशी आपले जन्मोजन्मी असलेले नाते अनुभवून तोच आपला सखा आणि सर्वस्व कसा आहे याची दिव्य अनुभूती भगवंत आज आपल्यापैकी प्रत्येकाला देणार आहे. द्रौपदीची श्रीकृष्ण भक्ती आणि श्रीकृष्णाच्या विविध लीला ह्यामधून आज आपण हे प्रत्यक्ष अनुभवूया. हा प्रसंग ऐकताना आपल्या अंतरामध्ये भावपुष्पाची एक एक पाकळी कशी उमलत आहे हे पण आपल्याला अनुभवायचे आहे. त्यापूर्वी आपण द्रौपदीविषयी जाणून घेऊया. द्रौपदी ही भगवान श्रीकृष्णाची सखी आणि आदर्श भगवत विश्वासाची श्रद्धेची मूर्ती होती. पांचाल नरेश राजा द्रुपद यांची अयोनीच्या कन्या होती. द्रौपदीची उत्पत्ती यज्ञवेदीतून झाली होती आणि म्हणूनच द्रौपदीला याज्ञसेनी असेही म्हणतात. द्रौपदीच्या सौंदर्याला रूप लावण्याला तर उपमा नव्हती. तिची अंगकांती सावळी असल्यामुळे तिला कृष्णा असेही म्हणत. तिच्या देहाला फुललेल्या कमळाचा मधुर दिव्य सुगंध येत असे. हा कमलगंध एक कोसपर्यंत पसरायचा. जेव्हा द्रौपदी यज्ञकुंडातील अग्नीतून प्रकट झाली तेव्हा आकाशवाणी झाली होती. ती आकाशवाणी काय होती हे आता आपण ऐकूया. देवतांचे कार्य सिद्ध करण्यासाठी आणि दुष्ट क्षत्रियांच्या संहाराच्या उद्देशाने या रमणीरत्नाचे प्राकट्य झाले आहे अशी आकाशवाणी झाली. म्हणजेच दुष्ट क्षत्रियांच्या नाशाचं निमित्त होण्यासाठी भगवंताने द्रौपदीला पृथ्वीवर आणले. द्रौपदीमध्ये उच्च कोटीची पवित्रता आणि भगवत भक्ती होती. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कधीही न ढळणारी आणि अविचल अशी तिची प्रीती होती. भगवंताला श्रीकृष्णाला ती आपला सखा, आपला रक्षक, आपले हित चिंतिणारा आणि परमात्मीय असे मानत होती. त्यासमवेतच श्रीकृष्णाची सर्व व्यापकता आणि त्याची सर्व शक्तिमानता यावर तिची संपूर्ण श्रद्धा होती. तिची श्रीकृष्णावरील श्रद्धा आणि प्रीती अनुभवायला देणाऱ्या एका सुंदर प्रसंगाद्वारे आज भगवंत हे भावपुष्प उलगडणार आहे. सर्वांनी भावसत्संगाशी एकरूप होत हे भावपुष्प अनुभवूया. आत्ता हा प्रसंग ऐकताना आपल्या अंतरामध्ये भावपुष्पाची एक एक पाकळी कशी उमलत आहे हे आपण प्रत्यक्ष अनुभवूया. हा सुंदर प्रसंग ऐकताना, हा दिव्य प्रसंग ऐकताना आपण त्या वातावरणाशी, आपण त्या भक्तीशी, त्या भावाशी एकरूप होऊया. भगवान श्रीकृष्ण त्यावेळी पांडवांकडे होते. देवर्षी नारदही त्यांच्या समवेत होते. त्यावेळी श्रीकृष्णाच्या बोटाला काहीतरी लागलं, दुखापत झाली. श्रीकृष्णाच्या बोटातून रक्त येऊ लागले. ते रक्त थांबावं म्हणून त्या बोटाला बांधण्यासाठी एखादी चिंदी मिळेल का यासाठी देवर्षी नारद शोधू लागले. इंद्रप्रस्थाचा तो राजमहाल होता. सर्वत्र वैभव, संपत्ती आणि सुबत्ता होती, काहीच कमी नव्हतं. अशा राजमहालात चिंदी कुठे मिळणार? तेव्हा देवर्षीना श्रीकृष्णाची पाठची बहीण अर्जुनपत्नी सुभद्रा हिचे स्मरण झाले. नारद हिच्या महालात गेले आणि म्हणाले, हे सुभद्रे, भगवंतांच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यांच्या बोटातून रक्त येत आहे. त्यांच्या बोटाला बांधण्यासाठी एखादी चिंदी आहे का तुझ्याकडे? दे एखादी चिंदी. नारदांचं हे बोलणं ऐकून सुभद्रेला प्रश्न पडला. सुभद्रा म्हणाली, हे देवर्षी, माझ्याकडे तर शालू आणि पैठणी अशी सगळी भरजरी वस्त्रच आहेत. चिंदी म्हणून देण्यासारखं कोणतंच कापड नाही. हे ऐकून देवर्षी नारद लगबगीने चिंदी मागण्यासाठी द्रौपदीच्या महालात गेले. द्रौपदी ही श्रीकृष्णाची मानलेली बहीण होती. ती राणी साम्राज्ञी असल्याने तिच्याकडेही भरजरी आणि मौल्यवान अशीच सर्व वस्त्र होती. देवर्षी नारदानी द्रौपदीला भगवंताच्या बोटाला झालेल्या दुखापतीविषयी सांगितलं. देवर्षी नारद म्हणाले, कृष्णे, अगं भगवंताच्या करांगुलीला दुखापत झाली आहे. रक्ताची धार लागली आहे. तुझ्याकडे एखादी चिंदी असल्यास ते नारायणांच्या बोटाला बांधायची आहे. ज्यांचं या कृष्णेवर अत्यधिक प्रेम आहे, जो प्रत्येक संकटात सदैव माझा पाठीराखा आहे, अशा श्रीकृष्णाच्या बोटाला रक्ताची धार लागल्याचे ऐकून द्रौपदीचं मन कळवळलं. तिच्या नेत्रामध्ये पाणी तरळलं. तिलाही वेदना झाल्या. श्रीकृष्णाचे आपल्यावर किती ऋण आहे याचं तिला तात्काळ स्मरण झालं. ती नारदांना म्हणाली, हे देवर्षी, मी तर त्या साक्षात भगवंताची, श्रीकृष्णाची कुणीही नाही, तरी देखील त्यानं मला बहीण मानलं. त्यांचे हे केवढे उपकार आहेत माझ्यावर. हे ऋषीवर्या, मी त्या भगवंतासाठी वस्त्राची चिंदीच काय, माझ्या काळजाची चिंदी द्यायला सिद्ध आहे. कशाचाही विचार न करता द्रौपदीने क्षणार्धात अगदी सहजतेने आपलं भरजरी वस्त्र फाडून श्रीकृष्णासाठी चिंधी दिली. देवर्षी नारद द्रौपदीकडे अचंबित होऊन पाहत राहिले. द्रौपदीची भक्ती पाहून ते अवाक झाले. नारदांनी चिंधी घेतली आणि ते भगवंताकडे गेले. भगवंताला त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. द्रौपदीच्या बहुमूल्य वस्त्राची ती चिंधी पाहून श्रीकृष्णाला पुष्कळ आनंद झाला. श्रीकृष्ण द्रौपदीवर प्रसन्न झाला. अशा प्रकारे सर्वशक्तिमान भगवंत त्या चिंधीच्या रूपाने आपल्या भक्ताच्या म्हणजे द्रौपदीच्या बंधनामध्ये कायमचा बांधला गेला. द्रौपदीची कृष्ण भक्ती किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी भगवंतानेच ही लीला रचली होती. द्रौपदीला ठाऊक होते भगवंताशिवाय आपल्या जीवनामध्ये मौल्यवान असे काहीच नाही. मग तिचे ते त्रैलोक्य तुल्य वस्त्र असलं तरी भगवंतापुढे त्याचे काय मोल आहे. भगवंतापुढे नारायणापुढे त्या वस्त्राचे मोल शून्य होतं. भगवंताविषयीच्या या आंतरिक आणि दृढ जाणीवेतच ती प्रत्येक क्षण जगत होती. आणि म्हणूनच ते बहुमूल्य वस्त्र ती अगदी सहज फाडू शकली. या सुंदर प्रसंगाद्वारे भाऊ आणि बहीण यांचे नाते कसे असावे, खरं नातं कसं असतं हे श्रीकृष्णाने आपल्याला शिकवले आहे. धन्य ते श्रीकृष्ण, धन्य ती द्रौपदी. खरं तर हा सुंदर प्रसंग आपल्या सर्वांना माहीत आहे, पण यातून आपण बहीण भावाच्या प्रेमापेक्षाही भगवंत भक्त यांचे विलक्षण नातं समजून घेऊया. भगवंताविषयी ते प्रेम आणि ती भक्ती आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करूया. भगवान श्रीकृष्णासाठी ती द्रौपदीची केवळ एक चिंधी नव्हती, तर त्या चिंधीच्या रूपामध्ये तिची समर्पण भक्ती होती. द्रौपदीच्या समर्पणाने श्रीकृष्ण प्रसन्न झाला. तिच्या त्या चिंधीचे मोल भगवंताने जाणलं आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला. एक दिवस तुझ्या या चिंधीचे ऋण मी अवश्य फेडेन. नंतर द्रौपदीवर ज्या ज्या वेळी कठीण प्रसंग आले त्या प्रत्येक वेळी भगवंत तिची एक हाक ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता तिच्या सहाय्याला धावून गेला होता. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी श्रीकृष्णाने तिला वस्त्र पुरवून त्याच्यावर असलेल्या तिच्या चिंधीचं ऋणही त्यांनी फेडलं आणि तिचे लज्जारक्षणही केले. भगवंताच्या अद्भुत लीलेची अनुभूती देणाऱ्या या दिव्य प्रसंगाचेही आत्ता आपण अवलोकन करूया. कौरवांचं मन नेहमीच पांडवाप्रतीच्या द्वेषाने कलुषित असायचे. त्याच षडयंत्राचा एक भाग म्हणजे पांडवांना द्यूत खेळण्यासाठी बोलवणं. त्या द्यूतामध्ये त्यांनी पांडवांची सर्व धनसंपत्ती राज्य हिरावून घेतलं. युधिष्ठिर आपले चार प्रिय भाऊ आणि अगदी स्वतःलाही हरला होता. स्वतःकडून सर्व काही गेले, आता काहीच उरले नाही. म्हणून जेव्हा युधिष्ठिर तो खेळ थांबू लागला तेव्हा त्याला दुष्ट कौरवांनी द्रौपदीला पणाला लावण्याविषयी सुचवले. युधिष्ठिराने त्यासाठी नकार दिला. दुर्योधनाने दुःशासनाला आज्ञा दिली. द्रौपदीचे केस पकडून तिला भरसभेत आणण्यास सांगितले. जेव्हा दुःशासन द्रौपदीचे केस पकडून तिला भरसभेत घेऊन जात होता, तेव्हा द्रौपदीने हा अत्याचार पाहून तेथे उपस्थित असलेले पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, रथी आणि महारथी या सर्वांना सहाय्यासाठी विनंती केली. द्रौपदीच्या सहाय्याला पुढे कोणीही आले नाही. द्रौपदीने त्यानंतर आपल्या पाचही पतीकडे विनवणी केली, आक्रंदन केलं. तिची होणारी निर्भत्सना थांबवण्यासाठी त्यांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला, पण द्यूतामध्ये स्वतःला हरवून बसलेले पाचही पांडव अबलेसमान खाली माना घालून बसले होते. दुःशासन जेव्हा तिच्या वस्त्राला हात घालू लागला, तेव्हा तिने अनेक वेळा विनवणी केली. सारी राज्यसभा खाली मान घालून बसली होती, तेव्हा ती स्वतःच दुःशासनाच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. स्वतःच्या लज्जा रक्षणासाठी स्वतःच्या दातांनी तिने पदर घट्ट धरून ठेवला होता, परंतु ती त्यासाठी असमर्थ ठरत होती. दुःशासनाचा प्रतिकार करण्यास तिची शक्ती किती पुरणार? तिच्या दातामधूनही पदर सुटू लागला. आपले शील वाचवण्याचा दुसरा कोणताच पर्याय उरला नाही हे लक्षात आले. त्यावेळी तिला प्राणसख्या श्रीकृष्णाची आठवण झाली. पण इथे श्रीकृष्ण आहे कुठे? तो तर द्वारकेला आहे. तो कसा पोचणार? या क्षणी कसे माझे लज्जारक्षण करू शकणार? तरीही द्रौपदीने अत्यंत आर्तभावाने श्रीकृष्णाला हाक मारली. द्रौपदीची ती आर्तता आपण प्रत्यक्ष अनुभवूया. संकटात सापडलेल्या गजेंद्राने भगवान श्री विष्णूंना मारलेल्या हाकेपेक्षाही द्रौपदीची हाक कितीतरी पटीने अधिक आर्त होती. अत्यंत आर्तभावाने द्रौपदीने श्रीकृष्णाचा अंतकरणापासून धावा केला. अतिशय आर्तभावाने द्रौपदी म्हणू लागली, कृष्णा कृष्णा, हे कृष्णा, धाव भगवंता. ह्या तुझ्या कृष्णेला केवळ आणि केवळ तूच वाचवू शकतोस. हे केशवा, या कौरवांच्या दुष्ट चक्रामध्ये ही तुझी कृष्णा घेरली आहे. हे गोविंदा, इथे या कुरुवंशाच्या सभेमध्ये, या राजसभेत, या तुझ्या बहिणीची विटंबना करण्याचा घाट या दुष्ट कौरवांनी घातला आहे. त्रेतायुगात ज्याप्रमाणे तू दुष्ट रावणापासून सीतेला सोडवलं होतं, त्याचप्रमाणे या द्वापरयुगात तूच या द्रौपदीची लाज राख. हे दयाघन, हे कृष्णा, मी तुला शरण आले आहे. हे चक्रपाणी, या भूतलावर या सतीच्या शीलरक्षणासाठी मला वाचवण्यासाठी तुझ्याशिवाय कुणीही उरलेले नाही अनंता. हे कृष्णा, हे भगवंता, हे अनंता, आत्ता माझी अधिक परीक्षा घेऊ नकोस. हे द्वारकाधीशा, तू जेथे असशील तेथून तू धावत ये, तू लवकर ये यदुनाथा, तूच या द्रौपदीची लाज राख। हे मधुसूदन, विलंब करू नकोस, धाव कृष्ण धाव। या भगवंताला मुंगीच्या पायातील घुंगराचाही आवाज ऐकू येतो, अशा करुणा कराला द्रौपदीची ही आर्त हाक कशी नाही ऐकू येणार। अंतकरणापासून मारलेली हाक भगवंत लगेच ऐकतो, द्रौपदीची ही आर्त हाक भगवंतापर्यंत पोचली। श्रीकृष्णाला द्रौपदीच्या चिंदीचे स्मरण झाले। द्रौपदीच्या समर्पणयुग चिंदीचं ऋण फेडण्यासाठी हीच ती वेळ आहे असा विचार करून श्रीकृष्ण त्या क्षणी द्रौपदीची हाक ऐकून धावत आला। श्रीकृष्णाने चिंदीची परतफेड करताना वस्त्र पुरवून द्रौपदीचं शीलरक्षण केले। श्रीकृष्णाच्या कृपेने द्रौपदीची साडी अनंत अनंत पटीने वाढली। दुःशासन ते वस्त्र जेवढे खेचत होता तेवढी तेवढी ती साडी वाढत होती। पाहता पाहता वस्त्राचा मोठा ढीग पडला। 10 हत्तीचे बळ असणाऱ्या शक्तिशाली दुःशासनाचे हात थकले, पण द्रौपदीचे ते 10 वार वस्त्र तो फाडू शकला नाही। कुरुकुलाच्या राजसभेत उपस्थित असलेले सर्वजण द्रौपदीच्या भगवत भक्तीचा हा अद्भुत चमत्कार पाहत होते। शेवटी दुःशासन हरून लज्जित झाला। अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या भक्ताची द्रौपदीची लाज राखली। धन्य ती भक्त वत्सलता। भगवंत यातून आपल्याला काय शिकवत आहे? तो स्वतः करता करविता असूनही आपल्या भक्ताने त्याच्यासाठी जे जे केले, अगदी छोटे जरी असले तरी त्याचे तो स्मरण ठेवतो आणि आपल्या भक्ताचाही ऋणी होऊन जातो। आपल्या भक्ताने थोडं जरी काही केलं तरी त्याचं ऋण फेडण्याची संधी तो शोधत असतो। या प्रसंगामध्ये द्रौपदीने आर्तस्मरण केल्यावर श्रीकृष्णाला द्रौपदीने बांधलेल्या चिंदीचे स्मरण झाले। तिच्या त्या चिंदीचं ऋण फेडण्यासाठी तो लगेच धावून गेला। एका छोट्याशा चिंदीचं ऋण फेडताना श्रीकृष्णाने द्रौपदीला अखंड अखंड वस्त्र पुरवलं, द्रौपदीचे लज्जा रक्षण केलं। भगवंताने अजून किती द्यावा आपल्या भक्तासाठी? भगवंताच्या आपल्या भक्ताप्रतीच्या अपार प्रीतीला काही सीमाच नाही। जो भगवंत आपल्या भक्ताचे अगदी थोडेही ऋण फेडण्यासाठी अखंडपणे तत्पर असतो, त्या दयाघन भगवंताने आपल्या सर्वांसाठी किती किती प्रचंड केले आहे, आणि तेही एका जन्मात नाही तर जन्मोजन्मी तो भगवंत ते करत असतो। अशा भगवंताचे आपल्यावर किती प्रचंड ऋण आहे याची तर आपण गणतीच करू शकत नाही। भगवंताच्या ऋणात राहण्या इतकं दुसरं भाग्य खरं तर अजून कोणतं असेल? व्यावहारिक जीवनात काही कारणासाठी जरी आपण अधिकोशातून ऋण घेतलं आणि आपण ते फेडू शकलो नाही तर ते वाढत जातं, आपण त्यात अखंड बुडून जातो, घरादारावर जप्ती येते, लौकिकदृष्ट्या सर्वस्व जप्त होतं, आपले असे काही राहत नाही, सर्व काही अधिकोशाला द्यावं लागतं। त्याचप्रमाणे भगवंताने आपल्यासाठी जे जे केलंय, जे जे आपल्याला दिले आहे आणि आजही तो आपल्यासाठी जे जे करत आहे, जे आपल्याला देत आहे, त्याचे आपल्यावर किती ऋण आहे, अशा भगवंताचे प्रचंड ऋण फेडण्यासाठी आपण असमर्थ आहोत, मग आपण काय करायचे? आपण यासाठी भगवंताला भावपूर्ण प्रार्थना करूया. हे भगवंता, तुझे हे आमच्यावरील ऋण एवढे वाढू दे, एवढे वाढू दे की तुला आमच्यावर जप्ती आणावी लागेल. तूच आम्हाला जप्त करून घे भगवंता. आमचे सर्वस्व पूर्णपणे तुझ्या अधीन होऊ दे. आमचा अहंकार, आमचे कर्तेपण हे भगवंता नष्ट होऊन आम्हा सर्वांना तुझ्या चरणावर संपूर्णपणे समर्पित करून घे. कारण तुझे हे ऋण म्हणजे आमच्यावरील तुझी कृपाच आहे आणि केवळ कृपाच आहे दयाघन. त्या कृपावत्सल भगवंताची ही ऋणरूपी कृपा आपल्यावर अखंडपणे होण्यासाठी आपण अविरतपणे भगवंताच्या सहवासात राहूया, त्याच्या अखंड अनुसंधानात राहूया. सतत आपल्या समवेत भगवंताचे अस्तित्व अनुभवूया. भगवत कृपेची, भगवंताच्या दिव्य लीलांची आपण अनुभूती घेत राहूया. भगवंताच्या प्रीतीसोबत द्रौपदीची प्रचंड आर्तता, प्रचंड भक्ती आणि दृढ श्रद्धाही तिच्या हाकेतील प्रत्येक शब्दातून आपल्याला अनुभवता आली. दयाळू कृपाळू भगवंत तिची आर्त हाक ऐकून लगेच धावत आला. द्रौपदीप्रमाणे आपल्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये भगवंताला दिलेल्या प्रत्येक हाकेमध्ये द्रौपदीसारखीच आर्तता अनुभवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आत्ताचा हा प्रसंग ऐकताना आपल्या अंतकरणामध्ये आर्ततारूपी पाकळी उमलली असेल. चला तर भगवंत आता पुढील भक्तिमय पाकळ्याही कशा उलगडत आहे हे आपण अनुभवूया. द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाला प्रत्येक संकटाच्या वेळी हाक मारली आणि श्रीकृष्णाने तिला पदोपदी सर्व सहाय्य केले. त्याचाच आणखी एक सुंदर प्रसंग आहे. सदैव पांडवाचा द्वेष करून त्यांच्याकडील राज्य हिराऊ पाहणाऱ्या कौरवांनी छळ करून द्यूतामध्ये पांडवांचे राज्य, संपत्ती सर्व काही हिरावून घेतले. आपले सर्वस्व हरल्यानंतर पांडवांना 12 वर्षे वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. पांडवांना वनवासाला धाडून देखील दुर्योधनाचे समाधान झाले नाही. दुर्योधन पांडवावर बारीक लक्ष ठेवून होता, त्यांची खडानखडा माहिती मिळवत होता. पण पांडवांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करण्यास तो भाग पाडत होता. वनवासात असताना महाबलशाली 5 पांडव द्रौपदीसहित या वनातून त्या वनात असे फिरत होते. अनेकदा कंदमुळे खाऊन किंवा कधी कधी काहीही न खाता त्यांना दिवस कंठावे लागत होते. या दारुण क्लेशाने द्रौपदीला अत्यंत दुःख झाले. तहान भुकेच्या या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी तिने काशी येथे भगवान सूर्यनारायणाची मनोभावी आराधना केली. द्रौपदीच्या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान सूर्यनारायण प्रगट झाले. सूर्यनारायणाने तिला वर मागायला सांगितला. द्रौपदी म्हणाली हे सूर्यनारायणा, जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर या विपत्ती काळातील आमच्या भोजनाची समस्या सोडवा. भगवान सूर्यनारायणाने द्रौपदीला एक अक्षय पात्र दिलं. सूर्यनारायण म्हणाले, हे द्रौपदी, प्रतिदिन जोपर्यंत तू भोजन करणार नाहीस तोपर्यंत तुमच्याकडे जेवढे लोक येतील ते या अक्षय पात्रातील भोजनाने तृप्त होऊन जातील. मात्र तुझे भोजन झाल्यानंतर प्रतिदिन हे पात्र रिक्त होईल. तसेच हे अन्न प्रत्येक दिवशी केवळ सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीमध्ये मिळू शकेल. अशा प्रकारे सूर्यनारायणाने द्रौपदीवर कृपा केली, तिला अक्षय पात्र प्रदान केले. द्रौपदी आणि पांडवांच्या तहान भुकेची समस्या पूर्णपणे सुटली. पण एवढ्यावरच संकटाची मालिका संपली नव्हती. देवतांचे कार्य सिद्ध करण्यासाठी आणि दुष्ट क्षत्रियांच्या संहारांच्या उद्देशाने प्रकट झालेल्या या यातनसेनीला आणखी एका नवीन संकटाचा सामना करावा लागला. एकदा दुर्वास ऋषी आपल्या 10,000 शिष्यासमवेत पांडवांकडे आले. दुर्योधनाचा यामागे कुटील डाव होता. दुर्योधनानेच त्यांना तेथे पाठवले होते. दुर्योधनाला ठाऊक होते दुर्वास ऋषी आणि त्यांचे 10,000 शिष्य यांच्या भोजनाची व्यवस्था पांडव करू शकणार नाही. त्यांचे योग्य आदरातिथ्य करण्यास पांडव असमर्थ ठरतील आणि त्यामुळे क्रोधित होऊन दुर्वास ऋषी त्यांना शाप देतील. पांडवांचं आणि द्रौपदीचं भोजन झालं असेल अशी वेळ साधून दुर्वास पांडवांकडे आले. दुर्वासांना पाहून युधिष्ठिराने भावपूर्ण नमन केले. अतिथी रूपात आलेल्या दुर्वास ऋषींना आणि त्यांच्या सर्व शिष्यांना त्यांनी श्रेष्ठ आसनावर आदरपूर्वक बसवले. त्यानंतर त्यांचे विधीपूर्वक पूजन केले. त्यावेळी दुर्वास ऋषींनी युधिष्ठिराला त्यांच्या येण्याचे कारण सांगितले. दुर्वास ऋषी म्हणाले, हे युधिष्ठिरा, आम्हा सर्वांना बरेच दूर यात्रेसाठी जायचे आहे. आमच्याकडील शिधा संपला असून सर्वांना पुष्कळ भूक लागली आहे. आमच्या भोजनाची काही व्यवस्था कर. असे सांगून ते भोजनापूर्वी स्नानादी नित्यकर्म करण्यासाठी आपल्या शिष्यांसह गंगातीरी निघून गेले. युधिष्ठिर हा धर्माचे काटेकोर पालन करणारा होता. धर्मपालनासाठी अतिथी सत्काराच्या रूपात दुर्वास ऋषींसह सर्व शिष्यांना भोजनासाठी आमंत्रित करणे आवश्यक होते. त्यावेळी द्रौपदीचे भोजन झाले होते. त्यामुळे सूर्यदेवाने दिलेल्या पात्रातून भोजनाची व्यवस्था होऊ शकणार नव्हती. द्रौपदीसहित सर्व पांडव विचार करू लागले, दुर्वासांच्या भोजनाची व्यवस्था कशी करावी. मोठे धर्मसंकट उभे ठाकले होते. दुर्वासांचा क्रोधी स्वभाव जगतविख्यात होता. त्यामुळे द्रौपदी चिंतेत पडली. आत्ता जर दुर्वास ऋषींना आपण भोजन देऊ शकलो नाही तर ते नक्कीच आपल्याला शाप देणार. या विचाराने द्रौपदी मनातून भयभीत झाली. या मोठ्या संकटातून वाचण्यासाठी तिला कोणताच मार्ग सापडेना, तिला काही सुचेना, तिला आपला प्राणप्रिय सखा आणि भगवंत असलेल्या श्रीकृष्णाचे स्मरण झाले. या मोठ्या संकटातून सोडवण्यासाठी, योग्य मार्ग दाखवण्यासाठी श्रीकृष्णाला ती अत्यंत आर्ततेने प्रार्थना करू लागली. या आपत्तीतून सोडवण्यासाठी भक्तांचे भय हरण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला अत्यंत श्रद्धेने आणि आर्ततेने ती साथ घालू लागली. तिने आलेल्या विपत्तीविषयी भगवंताला सर्व वृत्तांत निवेदन केला. या विपत्तीच्या प्रसंगात द्रौपदीच्या अंतकरणात आर्तभाव कसा निर्माण झाला होता, आपणही तो अनुभवण्याचा प्रयत्न करूया. द्रौपदी म्हणाली, हे कृष्णा, दुःखितांचं दुःख हरण करणाऱ्या हे जगदीश्वरा, शरणागतांचे रक्षण करणाऱ्या हे मधुसूदना, तूच समस्त प्रजेचे पालन करणारा परमपरमेश्वर आहेस. हे परमात्मने, मी तुला प्रणाम करते. हे वरदाता अनंता, हे भगवंता, लवकर ये भगवंता, जिचा तुझ्याशिवाय दुसरा कोणी सहाय्यक नाही, तारणहार नाही, अशा या तुझ्या असहाय्य सखीला तू सहाय्य कर. हे पुराण पुरुषा, तू ज्याप्रमाणे दुःशासनाच्या अत्याचारापासून मला वाचवले, त्याचप्रमाणे या महान संकटातून तूच मला वाचव. हे नारायण, हे रमारमण, हे मधुसूदन, हे मनमोहन, हे करुणाघन, मी तुला शरण येत आहे. हे श्रीहरी, हे बलसागर गोविंदा, तू धावत ये, तू धावत ये. हे परमानंदा, तुझ्या श्रीचरणी शरण येऊन मी तुला वंदन करत आहे. द्रौपदीची ही आर्तहाक श्रीकृष्णापर्यंत पोचली. तो तर साक्षात परमात्मा आहे. तो सदा सर्वत्र निवास करतो. चराचरवासी आणि अंतर्यामी आहे. आपल्या प्रिय सखीची, परमभक्त द्रौपदीची हाक ऐकून श्रीकृष्ण लगेच त्या ठिकाणी पोचला. प्रत्यक्ष श्रीकृष्णाला आपल्या समक्ष पाहून द्रौपदीच्या जणू जीवात जीव आला. संकट सागरात बुडणाऱ्या द्रौपदीला खरा आधार मिळाला. श्रीकृष्णाला पाहून तिला अत्यानंद झाला. सगळे पांडव त्याच्या भोवती जमले. आल्या आल्या द्रौपदीला काही बोलण्याची संधी न देता भगवंताने एक लीला केली. श्रीकृष्ण अधीरतेने तिला म्हणाला, हे याज्ञसेनी, मला खूप भूक लागली आहे, तू आधी मला काहीतरी खायला दे, मी खूप दुरून थकून आलो आहे. श्रीकृष्णाचे हे बोलणे ऐकून द्रौपदी काकुळतीला आली. ती व्याकुळ होऊन श्रीकृष्णाला म्हणाली, हे श्रीकृष्ण, मी आत्ताच जेवून उठले आहे, माझ्याकडील त्या अक्षय पात्रात आता काही शिल्लक नाही, त्यामुळे मी दुर्वास मुनी आणि त्यांच्या शिष्यांच्या भोजनाची व्यवस्था करू शकत नाही. हेच तर मोठे संकट आहे. यासाठी मी तुला हाक मारली. आता तुला कसे आणि कोठून भोजन देऊ अनंता? आता तूच काय ते बघ. हे दयागना, मी तुझ्यावर सर्व भार टाकत आहे. दुर्वास ऋषींच्या येण्यासंदर्भातील सर्व वृत्तांत तिने श्रीकृष्णाला सांगितला, तोच या संकटातून सोडवणार आहे ह्याची तिला श्रद्धा होती. श्रीकृष्ण म्हणाला, कृष्णे मला ते पात्र तरी दाखव. द्रौपदी अक्षयपात्र घेऊन आली. श्रीकृष्णाने ते पात्र आपल्या हातात घेतले आणि त्यात पाहू लागला. त्या पात्रामध्ये भाजीचे एक पान चिकटलेले दिसले. त्याने ते घेतले आणि स्वतःच्या मुखात घातलं. श्रीकृष्ण त्यानंतर म्हणाला, अहम ब्रह्मास्मी, या पानाने संपूर्ण जगताचा आत्मा यज्ञभोक्ता परमेश्वर तृप्त होऊ दे. त्याचवेळी इकडे गंगातीरावर स्नानाला गेलेले दुर्वास ऋषी आणि त्यांचे शिष्यगण भोजन केल्याची तृप्ती अनुभवत होते, ढेकर देत होते. त्या सर्वांना पोट भरल्याचे जाणवले. ते विचार करू लागले, आत्ताच आपण भोजन केल्याप्रमाणे एवढे तृप्त झालो आहोत, तर पांडवांकडे जाऊन भोजन कसे करणार? आपण तर काहीच खाऊ शकत नाही. अखेरीस ते पांडवांकडे न जाता परस्परच पुढे गेले. दुर्वास ऋषी आणि त्यांचे शिष्यगण पांडवांकडे न जाता परस्परच पुढे गेल्यामुळे श्रीकृष्णाने दुर्वास ऋषी आणि त्यांच्या शिष्यगणांना बोलवण्यासाठी सहदेवाला सांगितले होते. तर सहदेव गंगातीरावर पोचला. त्याला दुर्वास ऋषी दिसले नाही. गंगातीरावर असलेल्या अन्य तपस्व्यांकडून सहदेवाला समजले. दुर्वास ऋषी आणि त्यांचे शिष्य पुढच्या प्रवासाला गेले आहेत. सहदेवाने परत येऊन ही गोष्ट सर्वांना सांगितली. अशा प्रकारे द्रौपदीच्या कृष्ण भक्तीमुळे पांडव एका मोठ्या धर्मसंकटातून वाचले. श्रीकृष्णाने द्रौपदीच्या हाकेला धावून येऊन पांडवांना दुर्वास ऋषींच्या क्रोधानलापासून वाचवले. पांडवांच्या आणि द्रौपदीच्या माध्यमातून भगवंताने श्रीकृष्णाने आपल्या शरणागत वत्सलतेचा परिचय साऱ्या जगताला दिला. जेव्हा जेव्हा अशाच प्रकारे द्रौपदीवर कठीण प्रसंग आले तेव्हा प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने तिची आर्त हाक ऐकून क्षणाचाही विलंब न लावता तो द्रौपदीच्या सहाय्याला धावून आला. भगवंत पूर्णपणे भक्ताच्या अधीन असतो. भक्ताची आर्त प्रार्थना नक्कीच भगवंताच्या चरणी पोचते. संकटकाळी श्रीकृष्णाने कशी सुंदर लीला रचली हे आपल्या सर्वांना अनुभवता आले. भगवंतासाठी काय अशक्य आहे? त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही. ज्याने भाजीचे एक लहानसे पान खाल्ल्यावर संपूर्ण विश्वाचा आत्मा तृप्त होतो अशा भगवंताचे सामर्थ्य किती असेल? अशा कृपावत्सल करुणाकर भगवंताला हाक मारायला आपण किती कमी पडतो हे या प्रसंगातून भगवंताने पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिले. या प्रसंगातून अजून एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. भगवंत भक्तिभावाचा भुकेला असतो. द्रौपदीने भगवंताला भोजन देण्यास असमर्थता व्यक्त केली तरी आपण श्रीकृष्णाला खायला काही देऊ शकत नाही हे तिच्या अंतरी दुःख होतं. तिची तळमळ होती आणि तिची असहाय्यता हे सर्व श्रीकृष्णाला जाणवत होते. या सर्वापेक्षाही तिच्या अंतरातील भगवत प्रेम, भगवंताप्रतीचा तिचा आत्यंतिक भाव हा महत्त्वाचा होता. खरं म्हणजे भाजीच्या त्या लहानशा पानामुळे नव्हे, तर द्रौपदीच्या आंतरिक शरणागत भावामुळे भगवंत तृप्त झाला हे या प्रसंगातून आपण शिकून घेऊया. भगवंत भक्तिभावाचा भुकेला असतो हे आपल्या अंतरामध्ये करूया. आपणही सर्वांनी द्रौपदीप्रमाणे संपूर्ण शरणागत भावाने भगवंताला आळवूया. दारात उभ्या ठाकलेल्या आपत्काळाला सामोरे जायचे तर सर्व सामर्थ्यशाली भगवंताला आळवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. शरणागतीचा, आर्ततेने भगवंताला आळवण्याचा संस्कार आपल्या अंतर्मनावर करूया. त्यामुळे त्या त्या प्रसंगात पुढे काय करायचे हे गुरुदेवच आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शिकवणार आहेत. भगवंताने या प्रसंगाद्वारे आपल्या अंतःकरणातील शरणागती रूपी सुंदर पाकळी उलगडली आहे. या शरणागती रूपी दिव्य पाकळीचा सुगंध सूक्ष्मातून सर्वत्र पसरलेला आहे. आत्ता तो पुढे अजून कोणती पाकळी उलगडणार आहे याचेही आपण उत्सुकतेने अवलोकन करूया. त्यासाठी आणखी एक प्रसंग आपण जाणून घेऊया. महाभारताचे युद्ध समाप्त झाले, त्यानंतर द्रौपदी आपल्या कक्षामध्ये उदास होऊन बसली होती. आत्तापर्यंत घडलेल्या सर्व कठीण प्रसंगांचे स्मरण तिला होऊ लागले. वस्त्रहरणाच्या कठीण प्रसंगाचे स्मरण होताच तिच्या नेत्रामधून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हाच श्रीकृष्ण तेथे आला. द्रौपदीला अशी उदास पाहून श्रीकृष्णाने विचारले, सखी द्रौपदी, तू अशी उदास का बसली आहेस? तुला तर आनंद व्हायला हवा. परल्या सभेत तुझी लाज वाचली होती. तुला आनंद व्हायला हवा, कारण ज्या दुःशासनाने तुझे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला त्या दुःशासनाच्या वधाने तुझ्या प्रतिशोधाची ज्वाळा आता शांत झाली आहे. द्रौपदी श्रीकृष्णाला विचारू लागली, हो कृष्ण, खरे आहे तुझे म्हणणे. हे गोविंदा, तू साक्षात परमेश्वर आहेस. माझे दुःख मी तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? माझ्या जीवनातील काही कठीण प्रसंग मी विसरू शकत नाही. जीवनातील काही कठीण प्रसंगाचे जरी स्मरण झाले तरी माझा थरकाप होतो. हे श्रीकृष्णा, मी अग्नीतून उत्पन्न झाली आहे. मी महापराक्रमी पांडवांची पत्नी आहे. दृष्टद्युम्नाची मी बहीण आहे. तुझी सखी आहे. तुझ्यावर तर माझा पवित्र अनुराग आहे. तुझ्यावर माझा अधिकार आहे. आणि माझे रक्षण करण्यासाठी तू समर्थ आहेस. मग तू माझा पाठीरा का असताना माझी अशी दशा का झाली? माझ्या जीवनामध्ये एवढे कठीण प्रसंग का आले अनंता? या सर्वांमुळे मी उदास झाले आहे. हे गोविंदा, तू तर अंतर्यामी आहेस. तुला सर्व काही ज्ञात आहे. तिच्या बोलण्यावर श्रीकृष्णाने केवळ स्मित केलं तेव्हा त्याच्याकडे पाहत जराशा रोषाने द्रौपदी म्हणाली, हे कृष्णा, तू सर्वव्यापी आहेस. तूच मला सांग, जेव्हा वस्त्र हरणासाठी दुःशासन माझ्या दिशेने येत होता तेव्हाच तू का आला नाही? तू दुःशासनाला का रोखलं नाहीस कृष्ण? मला खात्री आहे तू तेथे असला असता तर तो मला हातही लावू शकला नसता. जेव्हा दुःशासन माझ्या केसांना पकडून भर सभेमध्ये वस्त्रहरण करण्यासाठी मला ओढत नेत होता तेव्हा तू त्याला का नाही रोखलं? त्याचवेळी तू का नाही माझे रक्षण केले? का इतका विलंब केलास? हे कृष्णा, अरे जर तू तेव्हा दुःशासनाला रोखलं असतं तर महाभारतासारखं विनाशक युद्ध झाले नसते. सांग कृष्णा, असं का झालं? तू का एवढा विलंब केलास? द्रौपदीच्या या प्रश्नावर भगवान श्रीकृष्णाने तिला काय उत्तर दिले असेल? भगवंताने तिला दिलेल्या उत्तरातून आपल्याला पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे. साक्षात भगवान श्रीकृष्णाची द्रौपदीसाठी कार्यरत झालेली ही दिव्य ईश्वरवाणी आपण ऐकून आपल्या अंतर्मनावर कोरून घेऊया. द्रौपदीच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण मधुर स्मित करत तिला म्हणाला, प्रिय सखी, असं कसं तू म्हणते? तू हाक मारताच मी तुझ्या रक्षणासाठी अगदी तत्परतेने आलो. जेव्हा दुःशासन तुझे केस पकडून तुला भर सभेत घेऊन जाऊ लागला तेव्हा तू सभेमध्ये उपस्थित सर्व रथी महारथींना सहाय्य मागितले. त्यावेळी तुझा विश्वास त्या सर्वांच्या शक्तीवर होता. जेव्हा त्यांचे सहाय्य तुला मिळाले नाही तेव्हा तुझा स्वतःच्या शक्तीवर विश्वास होता, तुझ्या दातावर तुझा विश्वास होता. आणि त्यामुळे तेव्हा तू स्वतःच्या दातांनी पदर धरून ठेवलास आणि दुःशासनाशी लढली. मात्र एवढ्या कठीण परिस्थितीत तुला माझी आठवण झाली नाही. जेव्हा तुला सहाय्य करण्यासाठी त्या सभेतील कोणीही अगदी तुझे पतीही समर्थ नव्हते आणि दातामध्ये धरलेला तुझा तो पदर सुटू लागला त्यावेळी आत्ता मला बोलवणे हा एकमेव पर्याय असल्याचे तुझ्या लक्षात आले. तुला माझी आठवण आली आणि मग तू मला हाक मारलीस. तू मला आर्ततेने हाक मारताच मी क्षणाचाही विलंब केला नाही, तुझ्या रक्षणासाठी धावून आलो. तू मला आधीच हाक मारली असतीस तर मी आधीच आलो असतो. दुःशासन जेव्हा तुझे वस्त्रहरण करण्यासाठी पुढे येत होता तेव्हा जर तू केवळ एकदा जरी आर्तभावाने माझे स्मरण केले असते, अंतकरणापासून माझी आठवण काढली असती, तर मी त्या क्षणी तेथे हस्तक्षेप केला असता आणि तुझ्यावर हा कठीण प्रसंग ओढवू दिला नसता. हे द्रौपदी, मी वैकुंठात किंवा द्वारकेत निवास करतो असे समस्त जीव समजतात, पण हे कृष्णे असं नाही. हे सखी, मी समस्त प्राणीमात्रांच्या हृदयात चराचरांच्या कणाकणामध्ये मी वास करतो. जो अंतकरणापासून माझे स्मरण करतो, कठीण प्रसंगात माझ्याकडे येतो, त्याच्यासाठी मी लगेच धावून जातो. माझ्या भक्तांनी नेहमी हेच लक्षात घ्यायला हवे, जेव्हा जेव्हा तुमच्यावर कठीण प्रसंग ओढवतो तेव्हा आर्ततेने माझे स्मरण करा. मी तुमच्या हाकेची वाट पाहत असतो. भक्तांनी हाक मारल्यावर तक्षणी धावून येऊन मी त्यांना त्यातून बाहेर काढतो. हे पांचाली, मी माझ्या भक्तांना दिलेले वचन कधीही मोडत नाही, हे माझं ब्रीद आहे. हे कृष्णे, भलेही आकाश वाटेल, समुद्र अटेल, हिमालयावरील बर्फ वितळून जाईल, पण मी माझं ब्रीद, माझी भक्त वत्सलता कधीही सोडत नाही. माझे बोलणे कधीही असत्य होत नाही. हे द्रौपदी, माझे बोलणे कधीही असत्य होत नाही. कृपावत्सल भगवंताचे हे उत्तर ऐकून द्रौपदीला श्रीकृष्णाची लीला, त्यांचं भक्ताप्रतीचं प्रेम हे लक्षात आले. जगतपती श्रीकृष्णाचे ते वचन ऐकून, ती ईश्वरवाणी ऐकून, द्रौपदीच्या अंतरामध्ये उसळलेला शंका कुशंकांचा आणि प्रश्नांचा समुद्र शांत झाला. द्रौपदीने दोन्ही हात जोडले, श्रीकृष्णाला भावपूर्ण कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला. द्रौपदी म्हणू लागली, हे केशवा, तू धन्य आहेस, तू धन्य आहेस केशवा. द्रौपदी पुन्हा पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करू लागली. यातून आपल्याला लक्षात येते, भगवंत हा भक्ताच्या बंधनात बांधलेला असतो, भक्तांच्या आज्ञेत असतो. त्यामुळे त्यांनी सांगितल्याशिवाय, सहाय्य मागितल्याशिवाय भगवंत सहाय्य करू शकत नाही. तो भक्त वत्सल आहे, त्याला आपल्या भक्तांचे दुःख कष्ट कसे पाहवणार. उलट आपल्या भक्ताला होत असलेला त्रास पाहून भगवंताला अधिक त्रास होतो. साक्षीभाव हा भगवंताचा स्थायी भाव आहे. सर्व अंतर्यामी भगवंताला सर्व काही कळत असलं तरी तो सर्वाकडे साक्षीभावाने पाहत असतो. जोपर्यंत आपण हाक मारून भगवंताला त्याच्या त्या स्थायी भावातून जागृत करत नाही, तोपर्यंत तो आपल्याला कसे सहाय्य करणार. भगवंत भक्ताने हाक मारण्याची वाट पाहत असतो. कधी माझा हा भक्त मला हाक मारेल आणि मी त्याला सहाय्य करेन, त्याचे रक्षण करेन, असा तो विचार करत असतो. परमेश्वर कृपावत्सल आहे, दयाघन आहे. आपल्याला असे वाटते की कठीण प्रसंग आला की आपल्याला भगवंताची आठवण होते, पण येथे आपले मन आपल्याला फसवत असते. कठीण प्रसंग ओढवला, आपण एखाद्या संकटात सापडलो, आपल्याला ताण येतो, कर्तेपणाने आपण त्यातून वेगवेगळे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. संकटात सापडलो असता किंवा दुःख भोगत असताना एवढेच नव्हे तर काही वेळा लहान लहान प्रसंगाच्या मध्येही संघर्ष सुरू असताना आपल्याला इतरांकडून अपेक्षा असतात, इतरांनी सहाय्य करावे असे आपल्याला वाटतं. कुणी सहाय्य केले नाही की मनाला दुःख होतं, एकटेपणा वाटतो. पण त्या क्षणी सर्व सामर्थ्यशाली भगवंताची आठवण मात्र होत नाही, आपण त्याला शरण जात नाही. संकटांचा सामना आपण भगवंताला समवेत घेऊन करत नाही, हे आपण लक्षात घेऊया. जेव्हा सर्व प्रयत्न करूनही आपल्याला मार्ग सापडत नाही, स्वतःच्या असमर्थतेची जाणीव होऊन आपण हतबल होतो, त्यावेळी आपल्याला भगवंताची आठवण होते आणि मग आपण भगवंताला शरण जातो. हे सर्व भगवंत पाहत असतो. भगवंत म्हणतो, ठीक आहे, तू करतोस ना, मग तू कर. मला बोलावले तर मी येईन, आणि नाहीतर तुझ्या कर्माप्रमाणे निर्धारित फळ तुला जे मिळेल ते तू घे. खरं तर हे कर्मफलही भगवंतानेच ठरवून दिलेले असते. आपण हे सर्व विसरून जातो, की लीलाधारी भगवंताची सर्व लीला असते. सर्व सृष्टी ज्याच्या अधीन आहे, ज्याच्या नियंत्रणात आहे, जो स्वतः प्रत्येकाला श्वास पुरवतो, जो सर्व जीवसृष्टीची चेतना आहे, अशा भगवंताला आपण स्मरणात ठेवूया. अशा भगवंताला आपण शरण जाऊया. अशा भगवंताला आपण सोडून देणे, स्वतःवर विश्वास ठेवणे हे आपले अज्ञानच आहे. आत्तापर्यंत आपल्या जीवनात असे कधी झाले आहे का? असा कोणता प्रसंग आपल्याला आठवतो का, जेथे आपण प्रीतीचे मूर्तिमंत रूप असणाऱ्या आपल्या परमकृपाळू गुरुदेवांना प्रार्थना केली आणि त्यांनी आपल्याला सहाय्य केले नाही, असे कधी झाले आहे का? याचे अवलोकन करण्यासाठी आपण मागे वळून आपल्या जीवनातील प्रसंगाकडे अंतर्मुख होऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक वेळी आपल्या नकळतपणे गुरुलीला कशी घडली आहे हे आपण अनुभवू शकतो. गुरुलीलेने आपण जिवंत आहोत. गुरुलीलेने आपण संकटमुक्त आहोत, साधनारत आहोत, याचा उलगडा होईल. त्यामुळे साक्षात गुरुविषयी, त्यांच्या लीलेविषयी अखंड श्रद्धा ठेवून द्रौपदीप्रमाणे संपूर्ण समर्पणाने गुरुदेवांना शरण जाऊया. आपला कर्तेपणा त्यागून सर्वप्रथम गुरुदेवांना हाक मारूया. गुरुदेवांच्या दैवी लीलेतील आनंद घेऊया. आजच्या भाव सत्संगात श्रीकृष्णाची परमभक्त आणि सखी द्रौपदीच्या जीवनातील काही प्रसंग भगवंताने उलगडले. हे प्रसंग आपण याआधीही ऐकले, पण त्या प्रसंगामधील भाव, आर्तता, साधनेच्या स्तरावर आत्मसात करण्याची वेळ आत्ता आली आहे. वरील सर्व प्रसंगामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. द्रौपदीच्या जन्मापासून तिचे संपूर्ण जीवन हे केवळ आणि केवळ संघर्षमय आणि दुःखमय होते. परंतु तिचा सखा श्रीकृष्ण हा तिचा एकमेव आणि परमोच्च आधार होता. द्रौपदीच्या जीवनामध्ये तिला श्रीकृष्णाचा जेवढा सहवास लाभला, तेवढाच काय तो आनंद तिला अनुभवायला मिळाला. तिच्या प्रत्येक हाकेला धावून येणारा, तिच्या नेत्रांमध्ये दुःखाचे अश्रू आल्यास ते अलगदपणे पुसणारा सखा श्रीकृष्ण हेच द्रौपदीचे बळ होते आणि तोच तिचा आनंद होता. सर्वसाधारणपणे एवढ्या संघर्षमय जीवनाने मनुष्य खचून जातो. जगण्याची इच्छाशक्ती उरत नाही. तो हतबल होऊन जातो, निराश होतो, भगवंतावरचा विश्वास उडून जातो, मनात विकल्प निर्माण होतात. परंतु द्रौपदीचे मात्र तसे झाले नाही. जीवनातील प्रत्येक संघर्षमय प्रसंगांना तिने सामोरं जाण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावर प्रसंग अनेक वेळा तिच्यावर ओढवले, संकटावर संकटे आली, तरीही एका क्षणासाठी सुद्धा श्रीकृष्णावरील श्रद्धा तिला मात्रही ढळली नाही. ती अविचल राहिली. श्रद्धा आणि आर्तता हे दोन्ही असावी तर द्रौपदीसारखी हे स्मरणात ठेवूया. चांगल्या प्रसंगामध्ये आपली भगवंतावर श्रद्धा किती आहे हे कळत नाही, पण संकटरूपी परीक्षामधून आपल्याला समजू शकते की भगवंतावर आपली श्रद्धा किती आहे. द्रौपदीचे हे प्रसंग आपल्याला आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी खूप मोठी शिकवण देत आहेत. संकटामध्येच खऱ्या भक्तीची आणि श्रद्धेची पारख होते हे लक्षात घेऊन येणाऱ्या आपत्काळात द्रौपदी समान भक्ती करूया. दृढ अविचल श्रद्धेने आपण आपत्काळातून तरून जाऊया. द्रौपदी समान भगवंताला आपला सखा आणि सर्वस्व मानूया. क्षणोक्षणी त्यांना अर्थ साथ घालूया. आपल्यामध्ये द्रौपदी समान परमभक्ती आणि आर्तता जरी नसली तरी तिच्या हाकेला जो धावून आला तो श्रीकृष्ण आपल्या जवळच आहे आणि तो पदोपदी आपल्या सोबत राहणार आहे हे लक्षात घेऊया. द्रौपदी समान आर्तभक्ती आपल्यामध्ये नाही, परंतु तिच्या आर्तभक्तीचा उलगडा आपल्यासमोर झाल्यावर आपल्यातही तशीच भक्ती निर्माण व्हावी असेच आपल्यापैकी प्रत्येकाला वाटले. ही आर्तभक्ती आपल्यात कशी निर्माण होईल, कधी निर्माण होईल? जर आपण नियमितपणे साधनेचे प्रयत्न करत राहू, भावभक्ती यांच्या वृद्धीसाठी प्रार्थना वाढवू, तेव्हा त्या प्रयत्नांचा संस्कार आपल्या अंतःकरणावर होऊन ती आर्तभक्ती आपल्यामध्ये निर्माण होण्यास सहाय्य होणार. द्रौपदीच्या या आर्तभक्तीचा आदर्श घेऊन आपण नियमित करत असलेल्या प्रत्येक कृतीमध्ये ती आर्तता अनुभवूया. ह्यापुढे आपण करत असलेल्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये द्रौपदीची आर्तता कशी अनुभवता येईल यासाठी प्रयत्न करूया. दिवसभरामध्ये करत असलेल्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये स्वतःची असमर्थता जाणून कर्तेपणा त्यागून पूर्णपणे शरणागत भावाने भगवंताला गुरुदेवांना प्रार्थना करूया. हे भगवंता, मी असमर्थ आहे रे. ही सेवा करण्याची माझी क्षमता नाही. हे भगवंता, तूच माझ्याकडून सेवा करून घे. ही सेवा तू माझ्याकडून करून घ्यावी यासाठीची आर्तता तूच माझ्यामध्ये निर्माण कर. मी तुला संपूर्णपणे शरण येत आहे. अशा प्रकारे आपली असमर्थता भगवंताकडे व्यक्त करून स्वतःतील आर्तभाव वाढवूया. यापुढे आपली प्रत्येक प्रार्थना द्रौपदी समान याचक भावाने आणि आर्तभावाने करून अंतरामध्ये आर्तभावाचा संस्कार करूया. आत्ता आपण द्रौपदीने श्रीकृष्णाचे महात्म्य जाणून तिने केलेली श्रीकृष्ण स्तुती ऐकूया. या स्तुतीतील प्रत्येक शब्द हा सत्य आहे, श्रीकृष्णाच्या दिव्यलीलेचे प्रमाण आहे. या भावाने आपणही द्रौपदी समान शरणागत होऊन श्रीकृष्णाची भावपूर्ण स्तुती करूया. भावपूर्ण स्तुतीच्या कोमल पुष्पांनी आपण श्रीकृष्णाचे सुंदर चरणकमल सजवूया. कृष्णस्तुती करताना द्रौपदी म्हणते, हे प्रभू, सृष्टीच्या प्रारंभ काळापासून सगळे एकमात्र तुलाच संपूर्ण जगताचा निर्माता, सृष्टीकर्ता, पालनकर्ता आणि प्रजापती म्हणतात. हे मधुसूदना, तूच साक्षात अपराजित श्रीविष्णू आहेस. तूच पवित्र यज्ञ आहेस. हे भगवंता, तूच त्यातील यजमान आहेस. आराधना करण्यायोग्य श्रीहरीही तूच आहेस. असे जमदग्नी नंदन परशुराम यांचे कथन आहे. हे पुरुषोत्तमा, यश, ऋषी, देवता आणि पंचमहाभूत स्वरूपही तूच आहेस भगवंता. महर्षी कश्यप म्हणतात, महर्षीगण तुला क्षमा आणि सत्य यांचे स्वरूप मानतात. सत्यातून प्रगट होणारे यज्ञही तूच आहेस. हे भक्त वत्सला, हे नरश्रेष्ठा, हे संपूर्ण जगत तुझ्याच एका अंशामध्ये स्थित आहे. हे भगवंता, हे संपूर्ण विश्व तुझ्यातच सामावले आहेस. तूच सनातन पुरुष आहेस. विद्या आणि तपस्या यांनी संपन्न असलेल्या आणि तपसाधना युक्त असे ज्यांचे अंतकरण असते त्या आत्मज्ञानाने तृप्त महर्षीमध्येही तूच परमश्रेष्ठ आहेस. निर्मळ हृदयाच्या महर्षींच्या हृदयामधील स्फूर्ती ही तूच आहेस. हे पुरुषोत्तमा, युद्धामध्ये कधीही पाठ न दाखवणाऱ्या सर्व धर्मांनी संपन्न पुण्यात्मा राजर्षींचा आश्रयही तूच आहेस. तूच प्रभू आहेस, सर्वांचा स्वामी आहेस. हे भगवंता, हे प्रभू, तूच सर्वव्यापी आहेस. सर्वांचा आत्माही तूच आहेस श्रीकृष्णा. तुझ्या शक्तीद्वारे सर्वांना शक्ती प्राप्त होते. तू जीवन, मृत्यू आणि कर्म यांचा अधिष्ठाता आहेस. लोक, लोकपाल, नक्षत्र, दाही दिशा, आकाश, चंद्र आणि सूर्य हे सर्व तुझ्यातच प्रतिष्ठित आहे. हे महाबाहो, भूलोकातील प्राण्याची मृत्यू परवशता, देवतांची अमरता आणि संपूर्ण जगताचे सर्व कार्य तुझ्यातच प्रतिष्ठित आहे. हे मधुसूदना, स्तुती करण्यायोग्य एकमेव तूच आहेस. संपूर्ण प्राणी मात्रांचा ईश्वर तूच आहेस. संपूर्ण जगताचा निर्माता, सृष्टीकर्ता, पालनकर्ता आणि प्रजापती तूच आहेस भगवंता. हे भगवंता, तुला मी संपूर्ण शरण आले आहे. द्रौपदी समान श्रीकृष्णाची भावपूर्ण स्तुती करत आपणही श्रीकृष्ण परमात्म्याच्या श्रीचरणी संपूर्ण शरण जाऊया. भगवंत सर्व करूनही नामानिराळा राहतो. तो त्याच्या मायेचा असा पडदा सर्वावर घालतो की तो अवतार आहे हे सामान्य जीवांना कळू शकत नाही. पण भगवंताची भक्ती करणाऱ्या जीवांना त्याच्यातील दिव्यत्वाची आणि अवतारत्वाची अनुभूती येऊन ते भक्त भगवंताच्या श्रीचरणी संपूर्ण लीन होतात, भगवंताला शरण जातात, भगवंताच्या अवतारत्वाची अनुभूती घेतल्यामुळे भक्तांचे भगवंतावरील परमप्रेम वाढत जाते, प्रीती वाढत जाते. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाची सखी आणि परमभक्त द्रौपदी आपल्या आर्तभक्तीद्वारे श्रीकृष्णाचे अवतारत्व आणि दिव्यत्व जाणून ती त्याला शरण गेली. द्वापर युगाप्रमाणे आजही या कलियुगामध्ये श्रीकृष्ण या भूतलावर अवतरलेला आहे. द्वापर युगामध्ये द्रौपदीने ज्या कृष्णाला सखा मानून प्रत्येक प्रसंगात साथ घातली तोच श्रीकृष्ण सूक्ष्म रूपाने क्षणोक्षणी आपल्या सोबत असतो. श्रीकृष्ण स्वरूप नारायणाला सतत अनुभवत त्यांची भावपूर्ण स्तुती करत राहूया. भाव सत्संगामध्ये प्रचंड प्रमाणात कार्यरत झालेल्या श्रीकृष्ण तत्वाची दिव्य अनुभूती घेत आत्ता आपण श्रीकृष्णाच्या दिव्यचरणी स्तुती सुमने अर्पण करूया. जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी रचलेल्या सर्वश्रेष्ठ आणि कर्णप्रिय स्तोत्रामधील एक सुंदर स्तोत्र आहे अच्युताष्टकम. आत्ता आपण सर्वांनी या अच्युताष्टकाद्वारे श्रीकृष्ण परमात्म्याची स्तुती करूया. या अष्टकातील स्तुतीतील प्रत्येक शब्दाशी आपण पूर्णपणे एकरूप होऊया. हे अच्युता, हे केशवा, हे नारायण, हे श्रीकृष्ण, हे दामोदरा, हे वासुदेवा, हे हरी, आम्ही तुला अत्यंत भावपूर्ण नमन करत तुझ्या चरणी संपूर्ण शरणागत भावाने लीन होऊन तुझा जय जयकार करत आहोत. हे श्रीधरा, हे माधवा, हे गोपिका वल्लभा, तुझा जय जयकार असो. हे सत्यभामेच्या पती, हे लक्ष्मीपती, हे राधिकेच्या आराध्य दैवता, हे लक्ष्मी निवासा, तू परमसुंदर आहेस. हे नंदकुमारा, आमचे चित्त तुझ्या चरणावर एकाग्र करून आम्ही तुझा जय जयकार करतो. हे देवकी नंदना, तुझा जय जयकार असो. हे शंख चक्रधारी श्रीकृष्ण, तू रुक्मिणीचा परमप्रेमी आहेस. गोकुळातील गोपिकांचा प्राणाधार आहेस. तूच परमपूज्य आत्मस्वरूप आहेस. हे कंस विनाशका, आमची बुद्धी तुझ्या चरणी अर्पण करत आम्ही तुझा जय जयकार करत आहोत. हे मुरलीधरा, तुझा जय जयकार असो. हे वासुदेवा, हे गोविंदा, हे अनंता, हे द्वारकेच्या नाथा, हे द्रौपदीच्या रक्षका, तू आमच्यावरही कृपा कर. आमचा देह तुझ्या चरणी समर्पित करत आम्ही तुझा जय जयकार करत आहोत. हे कमलनयन श्रीहरी, तुझा जय जयकार असो. तुझा जय जयकार असो कृष्णा, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. भगवंताच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला. याविषयी आपण भगवंताच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.